आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या विशेष बैठकीत विविध मंत्रालय विभागांच्या उपाययोजनांचा पंतप्रधानांकडून आढावा. खरीप हंगामासाठी खतं बियाणं आणि कृषी रसायनांचा देशात पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारचं प्रतिपादन. देशात जनगणनेला कालपासून सुरुवात. प्रथम स्वगणनेच्या पर्यायासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती. अमेरिकेची सामरिक उद्दिष्टपूर्ती निकट आल्यानं सैन्य इराणमधील आपलं काम पूर्ण करेल डोनाल्ड ट्रम्प. पश्चिम बंगालमध्ये मतदानोत्तर चाचण्यांवर पूर्णपणे बंदी. आणि महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर काल झालेल्या रस्ते अपघातात 8 महिला मृत्यूमुखी. आता सविस्तर बातम्या. मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची विशेष बैठक काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत विविध मंत्रालय विभागांनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसंच आखाती देशांमधील संघर्षपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. यासंदर्भातील ही दुसरी बैठक होती. या बैठकीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या अत्यावश्यक गरजांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. देशभरातल्या खतं उपलब्धतेचा आढावा घेताना रबी आणि खरीप हंगामात खतांची उपलब्धतेच्या सुनिश्चिततेसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर आखाती प्रदेशातील संघर्षाच्या परिस्थितीच्या परिणामांपासून नागरिकांचं संरक्षण करण्याचे प्रयत्न करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी संबंधितांना दिले. अफवा किंवा चुकीची माहिती पसरवण्यास प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांपर्यंत वेळेवर आणि सुरळीत विश्वसनीय माहिती पोहोचवण्याची गरज मोदींनी अधोरेखित केली. या बैठकीत अत्यावश्यक इंधन पुरवठ्यातील स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी एलपीजी आणि एलएनजी पुरवठ्यातील फेरबदल, इंधन शुल्कात कपात आणि ऊर्जा क्षेत्रातील उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. इंधन पुरवठा तसंच विजेची उपलब्धता याविषयी केलेल्या उपाययोजनांविषयी मंत्रिमंडळ सचिवांनी माहिती दिली. घरगुती वापरासाठीच्या एलपीजीचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. तसंच साठेबाजी आणि काळा बाजाराला पायबंद घालण्यासाठी गैरवापर प्रतिबंधक कारवाई केली जात आहे. त्यासह अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या अंमलबजावणीबाबत राज्यांशी सातत्यानं संवाद साधण्यासाठी नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या बैठकीत कृषी, खतं, जहाज बांधणी, विमान वाहतूक, दळणवळण आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या क्षेत्रातील संभाव्य आव्हानं कमी करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात खरीप हंगामासाठी खतं बियाणं आणि कृषी रसायनांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं सरकारनं ठाम प्रतिपादन केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ मनिंदर कौर द्विवेदी यांनी काल आंतरमंत्रालयीन बैठकीत ही माहिती दिली. देशात खरीप पिकांच्या 185 लाख क्विंटलपेक्षा अधिक बियाणांची उपलब्धता आहे असं त्या म्हणाल्या. तर संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत विमानसेवांसाठीच्या एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या दरातील वाढ मर्यादित ठेवण्याच्या निर्णयाचं नागरी विमान मंत्रालयाचे सचिव असानगावा चुबा यांनी स्वागत केलं आहे. देशाच्या जनगणनेला कालपासून सुरुवात झाली. यावेळी प्रथमच स्वगणनेचा पर्याय उपलब्ध करण्यात आला असून यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वगणना अभियानात सहभागी होऊन या पोर्टलवर आपले तपशील नोंदवले. गृहसचिव गोविंद मोहन आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यावेळी उपस्थित होते. राज्यात 1 ते 15 मे या कालावधीत नागरिक या पोर्टलवर स्वतः माहिती भरू शकतील. प्रथम 34 प्रश्नांची माहिती भरून ती सादर केल्यानंतर नागरिकांना एक विशिष्ट ओळख क्रमांक मिळेल. तो जपून ठेवून 16 मे ते 14 जून या कालावधीत घरी येणाऱ्या जनगणना अधिकारी किंवा प्रगणक यांना तो द्यायचा आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यसभेत आज आंध्र प्रदेश पुनर्रचना दुरुस्ती विधेयक 2026 पटलावर विचारविनिमयासाठी आणि मंजुरीसाठी मांडले जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा दुसरा टप्पा सुरु होता. यामध्ये अर्थविधेयक 2026 आणि विनियोग विधेयक 2026 यांना मंजुरी मिळाली. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित करत आखाती प्रदेशात सुरु असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. या बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेची सामरिक उद्दिष्टपूर्ती निकट आल्यानं लवकरच अमेरिकेचे सैन्य इराणमधील आपलं काम पूर्ण करेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत व्हाईट हाऊसमधून दूरचित्रवाणीवर प्रसारित भाषणात ट्रम्प यांनी ऑपरेशन एपिक फ्युरीच्या माध्यमातून अमेरिकेनं पूर्वीपेक्षा अधिक मोठा विजय मिळवला असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी आपल्या 20 मिनिटांच्या भाषणात अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीची गरज नसल्याचा युक्तिवाद करतानाच मित्रराष्ट्रांना होर्मुझमधील जहाज वाहतूक सुरक्षित करण्याचं धैर्य दाखवण्याचं आवाहन केलं. तसंच हे युद्ध संपताना अमेरिका अधिक सुरक्षित, अधिक सामर्थ्यवान संपन्न असेल, तसंच अणुहल्ल्याच्या धमकीच्या सावटातून अखेर मुक्त होईल असं म्हटलं आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं आर्टिमिस 2 या चंद्राभोवतीच्या पहिल्या मानवी मोहिमेला आज प्रारंभ केला. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे 4:15 सुमारास अमेरिकेतल्या फ्लोरिडाच्या केनेडी अवकाश केंद्रातून यानानं उड्डाण केलं. 10 दिवसांच्या या मोहिमेत अंतराळवीर चंद्रावर प्रत्यक्ष उतरणार नाहीत, मात्र आतापर्यंतच्या सर्वात दूरच्या अंतरावरून प्रवास करत चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्याची त्यांची योजना आहे. एका मिनीबसच्या आकाराच्या कॅप्सूलमधून अंतराळवीर प्रवास करतील. रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंतुरोव आजपासून 2 दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत. या दौऱ्यात ते परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतील, तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही भेट घेतील. देशभरात आज हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पहाटे जन्मोत्सव साजरा केल्यानंतर भाविकांनी ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे. आज विविध मंदिरांमध्ये हनुमान चालीसा, सुंदरकांड आणि अखंड रामायण यांच्या पठणाचं आयोजन केलं जातं. देशातल्या 19 राज्यातील जवळपास 9.25 कोटी शेतकरी ओळखपत्र तयार झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. विविध राज्यांच्या कृषी मंत्र्यांसमवेत झालेल्या एका आढावा बैठकीत चौहान यांनी ही माहिती दिली. या बैठकीत खतांचा साठा आणि काळाबाजार करणं याविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी राज्यांना दिले. विशिष्ट पिकांच्या खरेदीसाठी राज्यांना देण्यात आलेल्या मंजुरीविषयी बोलताना शेतमालाची खरेदी वाजवी सरासरी गुणवत्ता निकष पूर्ण करणाऱ्या उत्पादनांपुरतीच मर्यादित असावी असं त्यांनी स्पष्ट केलं. पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यात मतदानोत्तर चाचण्या आयोजित करणं किंवा त्या प्रसिद्ध करणं अथवा त्याचा प्रचार करण्यास पूर्ण बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे. ही बंदी मुद्रित दूरचित्रवाणीसह सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांना लागू असेल. हे निर्बंध या महिन्याच्या 7 तारखेपासून 29 तारखेपर्यंत लागू राहतील. महाराष्ट्रात जालना जिल्ह्यातल्या समृद्धी महामार्गावर काल सायंकाळी झालेल्या रस्ते अपघातात महामार्ग देखभाल दुरुस्तीचं काम करणाऱ्या 8 महिला मृत्यूमुखी पडल्या. रोजंदारीचं काम संपून टेम्पोजवळ उभ्या असणाऱ्या महिलांना मुंबईला जाणाऱ्या ट्रकनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. अपघातात 5 महिला आणि टेम्पोचालक जखमी झाला आहे. या अपघाताविषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं असून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्याची घोषणा केली आहे. छत्तीसगड इथं सुरू असलेल्या आदिवासी क्रीडा स्पर्धांच्या 9व्या दिवशी आज रायपूर इथं तिरंदाजीच्या स्पर्धा होणार आहेत, तर जगदलपूर इथं धावण्याच्या स्पर्धा होतील. महिलांच्या हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत काल ओडिशानं मिझोरामचा 1-0 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं, तर पुरुष हॉकी स्पर्धेत ओडिशानं झारखंडचा 4-1 असा पराभव केला. या स्पर्धांमध्ये कर्नाटक 21 सुवर्णपदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थानी आहे. सिंगापूरमध्ये झालेल्या पात्रता फेरीत 3 विजय मिळवून भारतीय पुरुष बास्केटबॉल संघानं फिबा आशिया चषक 2026 मुख्य फेरीत आपलं स्थान पक्क केलं. पात्रता फेरीच्या पूल डीमध्ये बहरीन, कझाकिस्तान आणि हाँगकाँगला पराभूत करून भारतानं मुख्य फेरीत धडक मारली. बास्केटबॉलमध्ये 83व्या क्रमांकावर असलेल्या भारतानं आपल्या अंतिम पात्रता सामन्यात जागतिक क्रमवारीत 19व्या स्थानावर असलेल्या बहरीनला 21-12 पराभूत करत उत्कृष्ट कामगिरी केली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या विशेष बैठकीत विविध मंत्रालय विभागांच्या उपाययोजनांचा पंतप्रधानांकडून आढावा. खरीप हंगामासाठी खतं, बियाणं आणि कृषी रसायनांचा देशात पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारचं प्रतिपादन. देशात जनगणनेला कालपासून सुरुवात, प्रथम स्वगणनेच्या पर्यायासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती. अमेरिकेची सामरिक उद्दिष्टपूर्ती निकट आल्यानं सैन्य इराणमधील आपलं काम पूर्ण करेल, डोनाल्ड ट्रम्प. पश्चिम बंगालमध्ये मतदानोत्तर चाचण्यांवर पूर्णपणे बंदी आणि महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर काल झालेल्या रस्ते अपघातात 8 महिला मृत्यूमुखी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.